परमात्मा आपल्याला स्वतःच्या आत्म्याबद्दल, अर्थात मी कुठून आलो आहे, कुठे जायचं आहे आणि माझ्या मानवी जीवनाचा उद्देश काय आहे, त्याच्याबद्दल ज्ञान देत आहे. तर वास्तविक जेव्हा आपण धरतीवर जन्म घेतो तेव्हा प्रत्येक मानवाला म्हटलेला आहे तीन मित्र आहेत. ते तीन मित्र कोणते आहेत? तर सर्वप्रथम म्हटलेलं आहे ह्या देहाशी जवळचं नातं जे आहे ते पैसा आणि दागिने. अर्थातच हा आपला प्रथम मित्र आहे. परंतु आत्मा निघून गेल्यानंतर हा मित्र जो आहे तो आपल्याला साथ देत नाही, अर्थात तो उंबरट्याच्या बाहेरही येत नाही, तर तो आहे पैसा आणि दागिने. आपण पाहतो की प्राण, जीव, आत्मा निघून गेल्यानंतर ह्या देहावरचे सर्वप्रथम दागिने उतरवले जातात. नंतर म्हटलेलं आहे आज आपल्या देहाचे जे नातेवाईक आहेत तर तो आहे आपला सेकंड फ्रेंड. तो आपल्याला कुठपर्यंत साथ देतो? तर स्मशान भूमीपर्यंत. आपल्या ह्या देहाचे कितीही प्रेमळ नाती असोत परंतु ते फक्त आपल्याला टाटा किंवा बाय बाय करण्यासाठी स्मशान भूमीपर्यंत येतात. आणि तिसरा मित्र जो आहे ते आपण जीवनामध्ये केलेले श्रेष्ठ कर्म, ज्याला म्हटलेला आहे खरा मित्र, जो परमात्मा आत्म्याचा पिता जिथे जाण्यापर्यंत आपल्याला साथ देतो, त्या आहेत आपण आयुष्यात केलेले चांगले किंवा वाईट कर्म. तर चांगले कर्म जर असतील तर आपल्याला श्रेष्ठ जन्म प्राप्त होतो आणि वाईट कर्म जर असतील तर त्यानुसार आपल्याला जन्म प्राप्त होतो. म्हणून आपण म्हणतो की हा मागच्या जन्मी एखाद्याला जर आपल्याला दुःख देत असेल किंवा त्रास देत असेल तर आपण म्हणतो की हा मागच्या जन्मी माझा कुणीतरी असला पाहिजे. अर्थातच कर्मांच्या आधारावर आपल्याला ही सर्व ऋणानुबंध किंवा नाती प्राप्त होत राहतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला साथ कुणाला दिली पाहिजे? ज्याप्रमाणे वाल्याचा वाल्मिकी, आज वाली जो होता त्याने आज सर्व जे पाप कर्म आहेत ते कोणासाठी केले? तर संपूर्ण परिवारासाठी, फॅमिलीसाठी. आणि जेव्हा भोगण्याची वेळ येते तेव्हा तो विचारतो की हा पाप कर्मांमध्ये सहभागी कोणी कोणी आहात? तर आज प्रत्येक जण घरातला सदस्य म्हणतो की आज तुमचं कर्तव्य आहे आम्हा सर्वांचं संगोपन करणं. मग ते कोणत्या मार्गाने करताय त्याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नाहीये. अर्थात आज आपण पाप करतो, विकर्म करतो, खोटं बोलतो, चोरी करतो, हे सर्व कोणासाठी करत आहोत? तर संपूर्ण परिवाराला सांभाळण्यासाठी. तर जरुरी नाहीये की आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा आधार घेऊन आपलं जीवन जगायचंय. तर आज प्रथम श्रेष्ठ मार्गावर चालणं हे परम कर्तव्य आहे. त्याच्यातून मानवाने आपल्याच्या अनावश्यक इच्छा आहेत त्या इच्छांवर जर कंट्रोल केलं तर निश्चितपणे जो आज आपल्याला पैसा मिळत आहे त्याच्यामध्ये आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो. परंतु मानवी मनातल्या इच्छा आज त्याला वाईट मार्गावर घेऊन जाण्याचं कार्य करत आहेत. आणि म्हणून आज माणसाला शेवटपर्यंत साथ देणारा ते म्हणजे श्रेष्ठ कर्म. तर खरा मित्र आपल्याला जो साथ देतो भगवंताच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी, ते आहेत आयुष्यात केलेले चांगले किंवा वाईट कर्म. तर ह्या कर्मांना आपण साथ दिला पाहिजे. आणि इतर सर्वच्या नेगेटिव्ह अर्थात नकारात्मक गोष्टी आहेत, अनावश्यक गोष्टी आहेत, त्या गोष्टींचं वजन जे आहे ते आपल्याला कमी केलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की आत्मा हा जो आहे ह्या दोन डोळ्यांनी न दिसणारी शक्ती आहे. ज्याप्रमाणे फुलांचा सुगंध आहे किंवा उदबत्तीचा सुवास आहे, हा जो आहे किंवा गार हवाय, गरम हवा आहे, आज आपण अनुभव करतोय. परंतु आपल्याला ह्या दोन्ही डोळ्यांनी न दिसणारा सुवास आहे, न दिसणारा सुगंध आहे, न दिसणारी हवा आहे, परंतु अनुभव होतोय. त्याचप्रमाणे आत्मा हा अचर, अमर, अविनाशी, ज्याला ह्या दोन्ही नेत्रांनी पाहता येत नाही परंतु अनुभव घेता येतो, ज्याला म्हटलेला आहे आत्म रिलायझेशन नेक्स्ट टू गॉड रिलायझेशन. अर्थात जब तक खुद को नहीं पहचानेंगे तब तक खुदा को नहीं पहचान सकते. म्हटलं जातं की आदम खुदा नहीं है लेकिन खुदा के नूर से जुदा भी नहीं है. आज आपण आत्मा हा परमात्मा नाही आहे, भगवान नाही आहे, परंतु त्याच्यापासून आपण दूर पण नाहीये. तर अशा ह्या चैतन्य शक्ती मीला ओळखणं अति महत्वाचं आहे. तर ह्या आत्म्याला पाहण्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न केले. अर्थात एक वयोवृद्ध व्यक्ती की जो जाणाऱ्या अवस्थेमध्ये आहे अशा व्यक्तीला पॅकबंद काचेच्या पेटीत ठेवलं आणि सायंटिस्ट डॉक्टर हे सर्व साईडनी बसले, परंतु त्या देहातून ती चैतन्य शक्ती केव्हा निघून गेली ह्या चर्म चक्षुंना दिसलेली नाहीये. अर्थातच आत्मा हा दिसणारी वस्तू नाहीये, परंतु ज्ञानाच्या आधारे आपल्याला महसूस करता येते, अनुभूती घेता येते, किंवा रिलायझेशन पॉवर. तर त्याच्यासाठी हवा आपल्याला परमपिता परमात्मा, ज्याच्याबद्दल ज्ञान, स्वतःबद्दलचं ज्ञान. तर आपण पाहतोय की आपण म्हणतो आलोय आणि जाणार आहोत, परंतु कुठून आलोत, कुठे जायचं आहे? कारण आजपर्यंत गेलेला व्यक्ती हा रिटर्न आलेला नाहीये पुढचा प्रवास आपल्याला सांगण्यासाठी, परंतु जो ह्या खेळामध्ये येत नाहीये त्याला मात्र निश्चित माहिती आहे की हा धरतीवरचा खेळ अर्थात तिन्ही लोकांबद्दल त्याला ज्ञान आहे. म्हणून परमेश्वराला म्हटलेला आहे, स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. अर्थात परमात्मा हा त्रिलोकीनाथ, त्रिकालदर्शी, अर्थात पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, किंवा तीन लोक ज्याला म्हटलेला आहे, स्थूल वतन, सूक्ष्म वतन, मूल वतन. तर वर्तमान समय आपण जिथे सर्व मानव अभिनय करत आहोत, ज्याला म्हटलेला आहे पृथ्वी रूपी स्टेज, ह्या स्टेजला प्रकाशित करण्यासाठी सूर्य, चंद्र, तारे आहेत. ज्याप्रमाणे आपण घरामध्ये पाहतो, घराला प्रकाशित करण्यासाठी आज ट्यूबलाइट्स आहेत, परंतु घरामध्ये प्रकाश येण्यासाठी आपल्याला मीटर हवं, कनेक्शन्स हवे, आणि ह्या मीटरचं कनेक्शन लाईट हाऊस, पॉवर हाऊसशीही हवं. तरच आज आपण प्रकाशमय खोलीमध्ये राहू शकतो किंवा बसू शकतो. त्याचप्रमाणे पृथ्वी हे स्टेज आहे, ज्या स्टेजला प्रकाशित करण्यासाठी म्हटलं जातं. सूर्य, चंद्र हे रात्रंदिवस प्रकाश देण्याचं कार्य करतात. अर्थात धरती पण देते, पाच तत्वही आपल्याला नित्य देत राहतात, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे दाता, देवता. म्हणून आज आपण चतुर्थीला चंद्राची पूजा करतो, रोज सूर्याची पूजा केली जाते, अग्नी देवताचीही पूजा केली जाते. अर्थात जो सतत देत राहतो त्यांना देवता म्हटलेला आहे. त्यांना आपण प्रकृतीला रिटर्न चार्जेस काहीही करत नाहीये. आज आपल्या घरामध्ये जर MHB चा प्रकाश असेल किंवा कॉर्पोरेशन पाणी असेल तर आपल्याला संपूर्ण चार्जेस ह्या सर्व गोष्टींचे द्यावे लागतात, परंतु निसर्ग मात्र आपल्याला भरभरून देतोय, परंतु त्यांना आपण रिटर्न काहीही देत नाहीये. आणि म्हणून आज त्यांना दाता, देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. वास्तविक हे दिवा बत्ती आहेत त्या सृष्टीरूपी स्टेजला प्रकाश देण्यासाठी. तर पृथ्वी हे खूप मोठं स्टेज आहे, ज्याच्यावर 550 ते 600 कोटी पार्टधारी आपापली भूमिका करत आहेत. ह्याच्याही वरती एक विश्व आहे ज्याला म्हटलेलं आहे सूक्ष्म वतन. तर पृथ्वीला प्रकाशित करण्यासाठी सूर्य, चंद्र, तारे, ह्याच्याही पलीकडे एंजेल्स वर्ल्ड किंवा फरिश्त्यांची दुनिया म्हटलेला आहे, ज्याला सूक्ष्म वतनही म्हटलं जातं, जिथे ब्रह्मा, विष्णू, महेशपुरी अर्थात फरिश्त्यांची राहण्याची दुनिया, ज्याला म्हटलेला एंजेल्स वर्ल्ड, फरिश्त्यांची दुनिया, आणि ज्याला म्हटलेला आहे त्याच्याही पलीकडे सोल्स वर्ल्ड अर्थात सर्व मनुष्य आत्म्यांचं घर, ज्याला परमधाम अर्थात परेते परे स्थान आहे, निर्वाण धाम जिथे वाणीचाही आवाज पोचत नाही अशी दुनिया, ज्याला म्हटलेला आहे शांती धाम, कारण प्रत्येक आत्मा हा मूळ घरामध्ये राहत असल्यामुळे तिथे बॉडी किंवा देह, शरीर नाहीये आणि म्हणून आवाज नाहीये, म्हणून त्याला शांती धाम किंवा निर्वाण धाम ही म्हटलेला आहे. नंतर म्हटलंय स्वीट सायलेन्स होम किंवा पिनड्रॉप सायलेन्स. तर अशा ह्या सोल्स वर्ल्ड मध्ये परमपिता परमात्म्याच्या निवासस्थानाबरोबर आत्माही राहतो, आणि म्हणून म्हटलेला आहे ह्याला ब्रह्मांड अर्थात सर्व मनुष्यात्म्यांचं राहण्याचं ठिकाण. तर ती दुनिया आहे सायलेन्स वर्ल्ड, शांतीची दुनिया, जिथे सर्व मनुष्य आत्मे राहतात. अर्थातच आत्मा आणि परम आत्म्याचा प्रकाश, ज्याप्रमाणे बंद खोलीमध्ये जर आपण एक दीप लावला तर त्या दीप किंवा ज्योतीचा प्रकाश सोनेरी, लाल, व्हाईट ज्याप्रमाणे आपल्याला ह्या डोळ्याने दिसतो त्याचप्रमाणे हे आत्म्यांचं घर आहे. ज्याला आत्म्याबरोबर परमपिता परमात्म्याचा जो प्रकाश आहे तो लाल, सोनेरी, व्हाईट आहे. म्हणून इथे मेडिटेशन करत असताना लाल दिवा लावला जातो. अर्थातच ह्या आत्म्याला आपल्या घराची स्मृती किंवा आठवण व्हावी. अर्थात परमपिता परमात्म्याजवळ आपल्याला सहजरित्या मनाने पोचता यावं किंवा त्या घराची आठवण व्हावी म्हणून लाल दिवा लावला जातो. त्याचबरोबर म्हटलेलं आहे की ह्या घरामध्ये पोचण्यासाठी आपल्याला ट्रॅफिक कंट्रोल्स अर्थात ट्रॅफिक थांबवण्यासाठी ज्याप्रमाणे रेड सिग्नल दिला जातो त्याप्रमाणे विचारांचा जो व्यर्थ विचारांचा जो प्रवाह आहे तो थांबवण्यासाठी हा लाल दिवा आहे. तर आज हा मेडिटेशनचा अभ्यास करत असताना आपल्याला आपले डोळे उघडे ठेवायचे आहेत. कारण आतापर्यंत आपण मेडिटेशन, ध्यान किंवा धारणा जेव्हा म्हणतो तेव्हा आपण आपले डोळे बंद करतो. परंतु डोळे बंद केल्यानंतर होतंय काय, फक्त आपल्याला ह्या खोलीतलं दिसत नाही परंतु ह्याच्याही पलीकडचं जे विश्व आहे अर्थात नको ते हा डोळ्यांना दिसायला लागतं. म्हणून डोळे उघडे जर ठेवले आणि एखाद्या पॉइंट ऑफ लाईट ह्या जर एकाग्र आपलं मन केलं ह्या पॉइंटवर तर निश्चितपणे आपल्याला ह्या राजयोगाचा अभ्यास डोळे उघडे ठेवूनही करता येतो. तर अशा प्रकारे तिन्ही लोकांचा ज्ञान देणारा परमात्मा ज्याला म्हटलेला आहे त्रिकालदर्शी त्रिलोकीनाथ आणि ह्या तिन्ही लोकांचं ज्ञान आम्हा मुलांना प्राप्त होतं अर्थात आम्हा आत्म्यांना परमात्मा प्राप्त करून देतो ज्यांना म्हटलेला आहे त्रिकालदर्शी आणि परमात्मा हे तिन्ही लोकांचा मालिक. तर अशा परमपिता परमात्म्याचं स्मरण करण्यासाठी आपल्याला एक चिंतनाची धारा दिली जाते. तर ज्याप्रमाणे आपण इथे बसल्यानंतरही आपल्याला कुठेही जायचं म्हटलं तर आपण मनाने पोहोचू शकतो. त्याच्यासाठी जरुरी नाहीये की आपल्याला कार हवी किंवा रिक्षा हवी किंवा बस हवी. आपण एका ठिकाणी बसून मनाने ही यात्रा किंवा सफर करत राहतो. त्याचप्रमाणे हा राजयोगाचा अभ्यासही आपल्याला एका ठिकाणी राहून मनाने करता येतो. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम चिंतन अर्थात विचार दिले जातात. ज्या विचारांचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे आणि ते अशा प्रकारे विचार आहेत की जे आपण सकाळी उठल्यानंतरही करू शकतो, मध्ये मध्येही करू शकतो किंवा रात्री झोपण्यापूर्वीही करू शकतो. तर अशा श्रेष्ठ विचारांसाठी सर्वप्रथम आपल्याला एक श्रेष्ठ चिंतन द्यायचं आहे. ज्या चिंतनाचा अभ्यास चालता फिरता उठता बसता जिथे आपल्याला शरीराची आवश्यकता नाही अर्थात शरीराने कर्म करत असताना जिथं विचारांची आवश्यकता नाही, माइंड वर्क नाहीये त्या ठिकाणीही आपण हे चिंतन करू शकतो. तर आपण आपलं चिंतन बदला, दिशा बदला, दशा बदला अर्थातच श्रेष्ठ चिंतनाच्या आधारे मानव नराचा नारायण आणि नारीपासून श्रीलक्ष्मी बनू शकतो. तर हे मेडिटेशनचे विचार जे आहेत तर ते मी आपल्याला देत आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही नॉर्मली किंवा इझी जितका वेळ तुम्हाला बसता येईल त्या पोज मध्ये बसून ह्या चिंतनाचा अभ्यास करायचा आहे. तर सर्वप्रथम आपले डोळे उघडे ठेवायचे आहेत आणि डोळे उघडे ठेवून एखाद्या पॉइंटवर मन एकाग्र करून या मनाला एक आंतरिक यात्रेवर घेऊन जायचं आहे. ती आंतरिक यात्रा आहे मी सर्वप्रथम ह्या देहरूपी आसनावर विराजमान झालेली एक चैतन्य शक्ती आत्मा आहे. तर आपण थोडा वेळ ह्या मेडिटेशनचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम मी आपल्याला विचार देईन त्या विचारांची अनुभूती करायची आहे. ओम शांती. मी एक अति सूक्ष्म दिव्य ज्योतिर्बिंदू आत्मा आहे. शरीर एक माझं वस्त्र आहे. शरीर एक मंदिर आहे. शरीर एक रथ आहे आणि ह्या रथावर विराजमान मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे. डोळ्याने पाहणारी, मुखावाटे बोलणारी, कानांद्वारे ऐकणारी, प्रत्येक कर्मेंद्रियांद्वारे कर्म करणारी, मी एक अति सूक्ष्म दिव्य चैतन्य शक्ती आत्मा आहे. शरीरामध्ये माझ्या आत्म्याचं स्थान हे सर्वोच्च ठिकाणी आहे. अर्थात दोन्ही भवयांच्या मध्ये विराजमान मी आत्मा आहे. शरीरूपी वस्त्र पृथ्वीरूपी स्टेजवर इथेच ठेवून मी सूक्ष्म देहाच्या आधारे मन बुद्धिरूपी विमानामध्ये बसून एक अलौकिक प्रवासाला निघतीये. माझा प्रवास हा मन आणि बुद्धीच्या आधारे सुरू होतोय. धरतीरूपी स्टेज पासून मी एक उच्च स्टेज किंवा ठिकाणी पोचत आहे. पृथ्वी सूर्य चंद्र तारे याच्याही पलीकडे ज्याला एंजिल्स वर्ल्ड किंवा फरिश्त्यांची दुनिया म्हटलेला आहे, जिथे ब्रह्मा विष्णू आणि महेश ज्यांना सूक्ष्म देह आहे, ह्या फरिश्त्यांच्या दुनियेमध्ये मी आत्मा. तर परमपिता शिव परम आत्मा, प्रजापिता संपूर्ण ब्रह्माच्या द्वारे माझ्या आत्म्याचं आवाहन करत आहे की जे संपूर्ण एंजिल्स वर्ल्ड फरिश्त्यांची दुनिया ज्या ठिकाणी परमपिता शिव परमात्मा मला वेलकम करतायत, संपूर्ण साकार धरतीच्या आकर्षणापासून मी एक अलौकिक एक सोल्स वर्ल्ड मध्ये पोचलेली आहे की जिथे संपूर्ण शांती पवित्रता आनंद खुशी सुख ह्या सर्व गुणांचा सागर परमात्मा, ज्या गुणांची मी आत्मा स्वरूप आहे. परमात्मा शांतीचा सागर आहे आणि मी आत्मा शांत स्वरूप आहे. ज्याप्रमाणे सर्व गुणांचा शॉवर माझ्या आत्म्यावरती सतत पडत आहे, ज्याप्रमाणे इंद्रधनुष्य सर्व प्रकारचे कलर्स त्याचप्रमाणे सर्व प्रकारची शक्ती मी आत्मा परमपिता परम आत्म्याकडून प्राप्त करतीये. ही शक्ती प्राप्त करून मी संपूर्ण सृष्टीरूपी लोक प्रत्येक शरीरातली आत्मा ह्या ग्लोबवर निमंत्रित केलेली आहे. संपूर्ण विश्वातल्या आत्म्यांना शांतीचं दान, शक्तीचं दान, आनंदाचं दान, गुणांचं दान देत आहे. प्रत्येक आत्म्यातलं मन हे सुमन होत चाललेलं आहे. प्रत्येक आत्मा परमपिता परमात्म्याला प्राप्त करून आपल्या जीवनामध्ये सदा काळासाठी सुख शांती, आनंद, खुशी प्राप्त करत आहे. संपूर्ण विश्व हे परिवर्तन झालेलं आहे, जिथे सर्वत्र सुख शांती आनंद खुशी नांदतीये, तर तो स्वर्ग आहे. तर अशा प्रत्येक मानवी मनाप्रेम शांतीचं दान देण्याचं कार्य परम आत्मा माझ्याद्वारे करत आहे. ह्या शांतीचं दान देऊन मी पुन्हा परमपिता परमात्म्याच्या सर्व गुण, सर्व ज्ञान, सर्व शक्ती प्राप्त करून मन आणि बुद्धीच्या आधारे सृष्टीरूपी स्टेजवर हळूहळू परतीचा प्रवास करत आहे. सूर्य, चंद्र, तारे पृथ्वी रूपी स्टेज वर दोन्ही भवयांच्या मध्ये विराजमान मी चैतन्य शक्ती आत्मा रथी ह्या देहावर, दोन्ही भवयांच्या मध्ये रथी. ओम शांती.